सन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं यो वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गभिन्वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण आजच्या केंद्राची सुरुवात सद्भक्त प्रबोधिनीताई स्वामींच्या आठवणी सांगून अशी करणार आहोत। जगन्नाथराव जोशी यांची भेट पाहतो। त्यांच्यातला संवाद पाहतो। जगन्नाथराव आज पेपर उघडला की हुंडाबाई स्त्रियांना जाळणं असे प्रकार नेहमीच वाचायला मिळतात। समाजाची अशी स्थिती पाहून वाईट वाटतं। कोणीतरी हे समाज सुधारण्याचं कार्य करायला हवं। आपलं काय मत आहे याबद्दल? समाज सुधारणा महिलाच हवी। स्वामीजी एकदा राजगुरु महाराज काही गृहस्थांना त्यांनी गोष्टी सांगत होते, पण ते मात्र त्याकडे फारसं लक्ष न देता आपल्या मनाप्रमाणेच वागत होते। तेथे अनंतरावळी होते। अनंतराव एवढे मोठे झालेले पाहून तेथे आनंद होत असेल दासगुरूंना। तेव्हा अनंतराव दासगुरूंना म्हणाले, आपण किती सांगितलं तरी ही मंडळी काही आपलं ऐकणार नाही, ती काही सुधारायची होती, मग आपण तरी पूर्णपणे कशाला सांगता येणार? तेव्हा दासगुरु महाराज अनंतरावांना म्हणाले, तुला कोणी सांगितलंय सुधारायला? काय ब्रह्मदेवाने सांगितले? आपण कोण कोणाला सुधारणार आहे? आपण फक्त आपलं कर्म करायचं बस, तसं आपण स्वतः सुधारण्याच्या वगैरे नादी लागू नये, आपण आपलं काम चोख करावं. आता मंगळदानमध्ये दर रविवारी हजार साधक ध्यान करतात, ब्रह्मसूत्र ऐकतात, यात 80% तरुण आहे. म्हणजे आज समाजाला या कार्याची गरज आहे हे स्पष्ट दिसत. फक्त योग्य मार्गदर्शन करणारं कोणी नाही. जगन्नाथराव, तुमचं कार्य मात्र खरंच फार चांगलं आहे आणि नृत्याचं व्यवस्थित झालं आहे. तुम्ही या पुण्यात आज दार्जिण्या मुसलमानांनी समाजात दुर्भूत घातलंय, त्यांना शह द्यायला हिंदूंना तयार करायलाच हवं. स्वामी, तुम्हाला काय वाटतं, आज हिंदू तरी खऱ्या अर्थाने हिंदू आहेत का? त्यांनीच आपला धर्म सोडलाय, दारू पितात, हिंदू हिंदूंची हिंसा करतात. रावण कोण होता? हिंदूच ना, दशग्रंथी ब्राह्मण. पण त्यांनीही सीता पळवली आणि रामाशी युद्ध केलं. कर्व पांडव हिंदूच ना, त्यांच्या युद्ध झालं. द्रौपदी वस्त्रहरण कोणी केलं? हिंदूंनीच ना. हिंदूच हिंदूंना छळत आहेत अगदी पुरातन काळापासून. मग मुसलमानांनाच काय घेऊन बसलात? समाजातील माणूसच सुधारायला पाहिजे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. माणूस सुधारायचा तर त्याच्यावर अगदी बालपणापासूनच सुसंस्कार राहायला हवेत. बाल जन्मावरचे संस्कार कायम टिकतात. म्हणून इथं बाल केंद्र आम्ही करतो. अगदी लहान वयापासूनच त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यांच्या युवा केंद्रात युवकांना घडवण्याचा प्रयत्न इथे केला जातो. आजचा युवक हाच उद्याचा नागरिक आहे. उद्याच्या समाजाचा आणि पर्यायाने देशाचा आधारस्तंभ आहे. तेव्हा आजच्या पालकांना आणि युवकांना योग्य ते मार्गदर्शन करून सुसंस्कारित करणं म्हणजेच उद्याचा समाज आणि देश घडवण्यासारखंच आहे असं मला वाटतं. जगन्नाथराव, अलीकडेच ज्ञान प्रबोधनामध्ये एक व्याख्यान झालं. त्यात सांगितलं की रामदासांचा पराभव त्यांच्या शिष्यांनीच केला. त्यांचा पंथ समर्थपणे चालवणारा एकही शिष्य पुढे झाला नाही. कल्याणानेही हे कार्य केलं नाही. समर्थांच्या शिष्यांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आणि यात त्यांच्या पंथाचंच नुकसान झालं. तेव्हा अशा प्रकारे रामदासांचा पराभव त्यांच्या शिष्यांनीच केला. आपल्याला काय वाटतं याबद्दल? स्वामीजी, शिष्यच बरोबर गुरुंचा पराभव करतात. कारण एकतर सद्गुरु काय सांगतात हे शिष्यांना नीट आकलनच होत नाही आणि त्या सद्गुरूंबरोबरच त्यांचं सारं वैभव संपत. पुढे तेवढे समर्थ कोणी होत नाही पण मला इलाज नाही म्हणून कोणी काही चांगलं कार्य करत नाही असं नाही. आणि हे काही फक्त समर्थ रामदासांच्या बाबतीत घडलंय असंही नाही. हे असंच शतकानुशतक अनेक संप्रदायांच्या बाबतीत घडताना दिसतं. पूर्वीचे कितीतरी संप्रदाय आज लुप्तप्राय झालेले आहेत. यानंतर स्वामीजीने जगन्नाथरावांचा निरोप घेतला. अध्यात्म मंगळदानची वास्तू सुसज्ज होऊन साधकांकरता खुली झाली. तिथे दर गुरुवारी आणि रविवारी सकाळ संध्याकाळ असं केंद्र भरू लागलं. याला एक वर्ष उत्तम गेलं असेल. एका रविवारी संध्याकाळी 5:30 सुमारास स्वामीजींच्या घरी एका तरुण साधकाचा फोन आला. त्यावेळी रविवारी संध्याकाळचं केंद्र 6 ते 7:30 भरत असे. संध्याकाळी 5:30 सुमारास स्वामीजी घरून निघायचे. स्वामीजी कर्ज निघण्याच्या तयारीतच होते एवढ्यात फोन आला. फोनग्रस्त साधक म्हणाला, स्वामी आपण अजून घरीच आहात ना? बरं झालं, आपण एवढ्याच केंद्रात येण्याकरता निघून आले. मी तुला थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो, त्यानंतर आपण घरी निघावं. स्वामीजी म्हणाले, काय रे काय झालं? तरुण साधक, स्वामी इथे अध्यात्म मंगलदासच्या फाटकाजवळ काही गुंड लाटाजवळ आले आहेत. ते आपली चौकशी करीत आहेत. आपण इथे तेव्हा येणार असं विचारित आहेत. त्यांना आपल्याला भेटायचं आहे असं म्हणत होते. त्यांचा इरादा काही ठीक दिसत नाही. त्यांना इथे काहीतरी गडबड करायची आहे. आम्ही त्यांना इथून घालवतो, तोपर्यंत आपण इथे येऊ नये. हे पहा, मी आता घरून निघतोच आहे. मी थोड्याच वेळात तिथे पोहोचेन. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी अगदी संयमाने आणि शांत राहा. काहीही गडबड करू नका. मी तिथे आल्यावर पाहतो काय करायचं ते. थोड्याच वेळात स्वामीजींची गाडी अध्यात्माच्या दारात पोहोचली. गाडीचे दार उघडून स्वामीजी अगदी शांतपणे मुलीच्याच ऐकून गाडीतून बाहेर आले. स्वामीजींनी आलेले पाहून त्या भूतांच्या मोर्चापुढे आला. स्वामीजींच्या समोर येऊ लागला. स्वामीजींचे तरुण छावे बाजूला उभेच होते. अगदी सहजच पण बुद्धिपूर्वक एक तरुण साधक स्वामीजींभोवती पडो करून उभा राहिला. गुंडांचा मोडक्या स्वामीजींजवळ आला आणि गुडमीच्या स्वरात अगदी अरेरावीने म्हणाला, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा तुम्ही जरा रस्त्याच्या त्याकडेला समोर या. समोर त्याचे साथीदार लाथ्या घेऊन उभे होते. स्वामीजी त्याच्याकडे पाहून प्रेमाने हसले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, इथे वर एक आध्यात्मिक केंद्र भरतं. बरोबर 6 वाजता केंद्रात प्रार्थना होते. आम्ही वेळा कधी चुकवत नाही. तेव्हा आता लगेचच तिथे प्रार्थना सुरू होईल. बरोबर 7:30 वाजता केंद्र सुटते. त्यानंतर मी मोकळाच आहे. मग मी तुमच्याबरोबर तुम्ही म्हणाल तिथे होतो. नंतर आपण काय ते बोलू. स्वामीजींचा त्याच्यावर काय प्रभाव पडला कुनिष्ठ होईल. त्याचा स्वर किंचित खाली आला आणि तो म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्ही एवढं म्हणता तर 7:30 वाजेपर्यंत आम्ही इथेच रस्त्यावर तुमची वाट पाहतो. पण 7:30 वाजता मात्र स्वामीजी म्हणाले, हो जरूर. आणि मग त्या मोर्चाच्या पाठीवर थाप मारून स्वामीजी पुढे म्हणाले, पण तुम्ही माझी वाट पाहत असे इथे रस्त्यावर कशाला उभे राहता? तुम्ही पण माझ्याबरोबरच चला वरती केंद्रात. इथवर आलाच आहे तर परत एकदा इथे काय काय चालतं ते. असं म्हणून स्वामीजीने त्याचा हात धरून त्यालाही आपल्याबरोबर मानाने व केंद्रात आणलं. तोही निमित्ताने केंद्रात येऊन बसला. केंद्र अगदी नेहमीप्रमाणे सुरू झाले. प्रार्थना आणि इतर कार्यक्रम झाले. शेवटी स्वामीजी 15 मिनिटं उत्स्फूर्त बोलतो. ते ऐकून तो मोर्चा मंत्रमुग्ध होऊन गेला. केंद्र झाल्यावर स्वामीजींनी त्याला म्हटलं, चला आपण खाली जाऊ. तो गुपचूप स्वामीजींप्रमाणे खाली आला. नंतर स्वामीजी त्याला म्हणाले, आता तुमच्याबरोबर यायला तयार आहे, कुठे येऊ? त्यावर तो स्वामीजींना नमस्कार करून मंत्रपडे म्हणाला, छे माझं चुकलं. मी तुम्हाला रोखत नव्हतो. तुम्ही तर खूप मोठे संत आहे. मी मोठा विचार करणार होतो. एकाने तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं होतं, पण तुम्हीच मला सावरलं. नाहीतर आज आमच्या हातून फार मोठा अनर्थ घडला असता. आम्ही आता जातो. असं म्हणून स्वामीजींना नमस्कार करून तो रस्त्याच्या समोरच्या कडेला गेला. तिथे त्याचे साथीदार लाथ्या घेऊन उभेच होते. त्यांना सर्वांना घेऊन ते निघून गेला. स्वामीजी शांतपणे पाठीत बसले. हरिओम सर.